வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சந்தயே குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. சகேதி மத்வா பிரசபம் யதுக்தம். ஹே கிருஷ்ண, ஹே யாதவ, ஹே சகேதி, அஜானதா மஹிமானந்த வேதம் மயா பிரமாதாத் பிரணயேன வாபி. அர்ஜுன் பிரதம் பகவந்தான்னா மனையில் லக்லா கி துசா ஜோ மஹிமா ஹேத் त्याप्रमाणेच तू आहेस, त्यामुळे देव तुला भस्सात, राक्षस पळून जातात हे योग्यच आहे. विश्वरूपाला पाहून अर्जुनाच्या ठिकाणी जे भाव उत्पन्न झाले ते भाव अर्जुन व्यक्त करता करता भगवंतांची क्षमा मागायला लागला. आणि थेट उपनिषदांसारखं असं वर्णन विश्वरूपाचं अर्जुन करायला लागला. अर्जुन असं म्हणायला लागला की तूच अनंत आहेस, तू देवांचाही देव आहेस, तू सगळ्या जगताचा निवास आहेस, तूच अक्षर आहेस, सत आणि असत हे दोन्हीही तूच होऊन त्याच्या पलीकडचं देखील सत्तत्व, नित्य सत देखील तूच आहेस. सदा सत त्याच्या पलीकडे असणारं नित्य सत्तत्व देखील तूच आहेस. आणि भगवंतांनी केलेल्या या वर्णनाचं ज्ञानेश्वर महाराजांनी फार उत्तम असं निरूपण केलं. तू यम आहेस, वायू आहेस, तूच चंद्र आहेस, तूच सूर्य आहेस असं म्हणता म्हणता अनंत वीर्यामित विक्रमस्त्वम, तुझं तेज, तुझा पराक्रम अनंत असा आहे, अनंत वीर्य असा तू आहेस. अमित विक्रम म्हणजे कधीही न मिटणारा असा पराक्रम तुझ्या ठाई आहे. आणि तुला पुढून नमस्कार असो, तुला पाठीमागून नमस्कार असो, तुला सर्व बाजूनी नमस्कार असो असं अर्जुन म्हणायला लागला. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाठी तिये साध्यंते निहाळी श्री मूर्तीते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते, तव तव नमस्ते नमस्ते ची म्हणे. आणिक स्तुती ही नाठवे आणि निवांतू ही न बैसवे, नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंबहुना इया परी नमन केले सहस्रवरी, की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुख नमो. देवासी पाठी पोट आधी की नाही, येणे उपयोगू आम्हा काही, तरी तुझं पाठी मोरेयाही नमो स्वामी उभा माझी पाठीशी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ. अशा प्रकारे अर्जुन अनंत बळ संभ्रम अशा परमात्म्याला ज्याचा अमित विक्रम आहे अशा परमात्म्याला नमस्कार करू लागला. अर्जुन म्हणायला लागला की सर्व काळी तू समान आहेस आणि सर्व रूपानी नटलेला तूच आहेस. असं तुझं रूप मी जाणलं नाही याची खंत अर्जुनाला वाटायला सुरुवात झाली. आत्ता मला हे समजते आणि याच्या आधी मी तुझ्याशी कसं वर्तन केलं असं अर्जुन त्या विश्वरूपाशी बोलायला लागला. सखेती मत्वा, तुला सखा मी जाणलं, सखा समजलो आणि अनादरानी प्रसभम यदुक्तम अशा प्रकारे बोललो. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या अशा प्रकारे मी तुला हका मारल्या, अनादराने हका मारल्या. अजानता महिमानंत वेदम, तुझा महिमा आता जो वर्णन करतो आहे तो महिमा मला समजलेला नव्हता असं अर्जुन म्हणतो. मया प्रमादात प्रणयेन वापी, मी माझ्याकडून हे घडलं प्रमादामुळे घडलं किंवा प्रेमामुळे घडलं, पण घडलं खरं. प्रमादामुळे तर अनादर होतोच होतो, अनादरच करायचा आहे असं ठरवून अनादर होतोच होतो, त्याच्यात काहीच ते अतिशय सोपं आहे. चूक करायचीच असं जर ठरवलं तर चूक घडतेच, त्यामुळे हे माझ्याकडून चुकीने घडलं. मी जणू ठरवलं की तुझ्याबाबत चूक करायची, खरं म्हणजे माहीत असायला पाहिजे होतं आणि माहीत होतं की याच्या आधारावर आपलं सगळं चाललेलं आहे. द्रौपदीच्या स्वयंवरात प्रथम भगवंतांची आणि पांडवांची भेट झाली. स्वयंवरानंतर त्या स्वयंवरात झालेलं घनघोर युद्ध भगवंतांनी थांबवलं. अर्जुन एकटा आणि बाकीचे क्षत्रिय यांच्यामध्ये युद्ध पेटलं. इतके क्षत्रिय इथं असताना एक ब्राह्मण कुमार द्रौपदीला कसा जिंकू शकतो असा प्रश्न उपस्थित केला गेला. हे सगळं तटस्थपणाने पाहणाऱ्या भगवंतांनी ते युद्ध थांबवलं. एका कुंभाराच्या घरी लाक्षागृहात जळून पांडव मेले असा समज असताना तिथून बाहेर पडलेले पांडव कुंती सकट त्या द्रुपद राजाच्या नगरीमध्ये एका कुंभाराच्या घरी लपून राहिलेले होते, आश्रयाला आलेले होते. माझे 5 मुलगे आहेत आणि त्यांच्या सकट माझा तू काही काळ सांभाळ करावा असा कुंतीनी त्या कुंभाराला विनंती केली आणि म्हणून आपण ब्राह्मणांना आपल्या घरी आश्रयाला ठेवलेलं आहे अशा भावाने एका कुंभाराने आपल्या घरी त्यांना ठेवून घेतलेलं होतं. स्वयंवर झाल्यानंतर आणि तिथलं महाभयंकर युद्ध देखील पाहिल्यानंतर खरं म्हणजे जेव्हा तो ब्राह्मण कुमार येऊन त्यांनी धनुष्य उचललं, ज्या ऐटीत विरासनामध्ये तो बसला, ज्या प्रकारे त्यांनी पाण्यामध्ये लक्ष ठेवून वर माशाच्या डोळ्याचा वेध घेतला, ते जर सगळं पाहिलं तर हा अर्जुन आहे असं द्रुपदालाही शंका आलेली होती. अर्जुन असावा पण पांडव मेलेले आहेत अशी वार्ता होती. द्रुपद जर असं म्हणत होता की हा इतका अवघड पण अर्जुनाने जिंकावा म्हणूनच मी लावलेला होता. कारण गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून द्रोणाचार्यांनी द्रुपदाला बांधून माझ्या समोर आणून उभा करा असे या शिष्यांना सांगितल्यानंतर द्रुपद आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. त्या युद्धामध्ये द्रुपदाच्या गळ्यात आपलं धनुष्य अडकून त्याला बंदी बनवून अर्जुनाने द्रोणाचार्यांसमोर उभं केलेलं होतं. तेव्हापासून द्रुपदाच्या मनात हा तरुण वीर भरलेला होता, आपल्या मुलीकरता हाच योग्य आहे. त्या दिवशी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर भगवंत एकटेच गुप्त रूपाने त्या कुंभाराच्या घरी गेले. तिथं त्यांना भेटले, पांडवांना भेटले, त्यांनी कुंतीला नमस्कार केला, त्यांनी आपली ओळख आपणहून स्वतः सांगितली. आत्यालाही तो प्रथम भेटत होता, वसुदेवाची भगिनी होती कुंती. आणि भगवंतांनी त्यांच्या कार्यासाठी म्हणून पांडवांना पांडवच योग्य आहेत अशा प्रकारचा मनोमन निश्चयही केलेला होता. धर्म संस्थापनेचं कार्य आणि त्यासाठी म्हणून सगळ्या राजव्यवस्थेची पुनरुभारणी असं फार मोठं काम भगवंतांना करायचं होतं. त्याकरता साधन म्हणून केवळ पांडवच योग्य असू शकतात असा निर्वाळा भगवंतांचा स्वतःशी झालेलाच होता. त्या स्वयंवरामध्ये लग्नाचं निमित्त साधून द्रौपदी त्यांची मानलेली भगिनी असल्यामुळं त्यांनी अपरिमित संपत्ती पांडवांना आहेर म्हणून दिली. आणि पुढेही प्रत्येक वेळेला पांडवांच्या बाजूला सहाय्य करण्यासाठी म्हणून प्रत्येक वेळेला भगवंत उभे राहिलेले होते. राजसूय यज्ञानंतर जेव्हा सम्राट म्हणून युधिष्ठिर घोषित झाला तेव्हा देखील फार मोठी संपत्ती भगवंतांनी पांडवांना दिली. आणि जेव्हा युद्धाची गोष्ट निघाली तेव्हा पांडवांकरवी सर्वच अनिष्ट प्रवृत्तीचे क्षत्रिय मारावेत ही भगवंतांची स्वतःचीच योजना होती. ज्या वेळेला खांडववनाचं दहन झालं तेव्हा अग्निनारायणाकडून अर्जुनाने नारायणास्त्र मागितलं. आणि जेव्हा भगवंतांवर अग्निनारायण प्रसन्न झाल्यामुळं काही वर मागण्याचा प्रसंग आला तेव्हा भगवंत असं म्हणाले की माझा सखा अर्जुन आणि मी यांच्यामध्ये भविष्यात कधीही एकमेकांमध्ये गैरसमज न होवो. माझ्या वर्तनाने अर्जुन हा नेहमी माझा सखा राहील असं माझं वर्तन असो अशा प्रकारे वर भगवंतांनी मागून घेतला. त्यामुळे भगवंतांचा देखील अर्जुनाच्या बाबत असणारा प्रेमभाव अनेक प्रसंगी व्यक्त झालेला होता. आपली भगिनी त्यांनी पळून न्यायला सांगितली. दुर्योधनाशी लग्न करायचं असा बलरामांचा विचार होता। तर भगवंतांनी सांगितलं की क्षत्रियांमध्ये तुला लग्न करायचं तर तू तिला पळवून घेऊन जा, आणि पुढचं सगळं भगवंतांनी निसरलं देखील, वितुष्ट येऊ दिलं नाही, युद्ध होऊ दिलं नाही। अर्जुन या ठिकाणी जो म्हणायला लागला की अनादराने मी तुला हे सख्या, हे कृष्णा, हे यादवा असं म्हटलेलं होतो, याचं कारण अर्जुनाला भगवंतांविषयी केवळ सखा आहे असाच बोध होता। फक्त आपल्या दोन सखे असले तरी थोडासा श्रेष्ठ सखा, एवढंच मित्र पण जरा वरिष्ठ। महाभारतकार तर म्हणतात की अर्जुन भगवंतांशी मनातल्या मनात स्पर्धा करत असे, असं महाभारतकार म्हणतात, व्यास असं म्हणतात। जयद्रथ वधाच्या वेळेला स्वतः भगवंत म्हणतात की यांनी अनेक वेळेला मनातल्या मनात माझ्याशी स्पर्धा केलेली आहे हे मला माहित आहे। याचं कारण केवळ सखा एवढाच भाव होता, थोडासा अधिक श्रेष्ठ गुणांनी शक्तीनी असा, पण आपण त्याला गाठू शकतो, कारण अर्जुनासारखा देखील धनुर्धर योद्धा त्या काळात खरंच नव्हता। भगवंतांचा पराक्रम तर होताच होता, सर्व राजांच्या समक्ष भगवंतांनी शिशुपालाचा वध केला, सर्वांशी युद्ध करायच्या ऐवजी जो भगवंतांचा इतक्या मोठ्या प्रमाणात अपमान करतो, अग्रमानाने पूजा ज्यांची होणार होती त्या पूजेच्या वेळेला अपमान, वाटेल तशी दूषण, तेव्हा भगवंतांनी सर्व राजांना आपलं सामर्थ्य दाखवलं। त्या ठिकाणी भगवंतांचे वैरी असणारे जरासंध देखील होता, कुणीही बोट देखील उचललं नाही। अशा रीतीने भगवंत आपलं श्रेष्ठत्व वारंवार सिद्ध करत होते, आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन देखील त्याच खटपटीला होता। जेव्हा विराट गोग्रहणाचा उत्तर गोग्रहणाचा प्रसंग झाला तेव्हा भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, दुःशासन, दुर्योधन अशी सगळी मंडळी सेना घेऊन गेलेली होती, कारण जर त्या ठिकाणी अर्जुन असेल अथवा पांडव असतील आणि प्रगट झाले तर दुर्योधनाच्या समजुतीप्रमाणे अज्ञातवासाच्या आधी ते प्रगट होतील, आणि मग परत 14 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी अट होतीच। त्यामुळे सर्व सामर्थ्यानिशी विराटाचं राज्य केवढं, त्या राज्यावर कौरवांनी आक्रमण केलं, विजयादशमीचा तो दिवस होता, अज्ञातवास संपलेला होता, कीचक वध झाल्यामुळे कौरव सावध झालेले होते। कौरवांच्या मोजण्याप्रमाणे, दिवस मोजण्याप्रमाणे अजून अज्ञातवास बाकी होता, आणि पांडवांच्या गणतीनुसार अज्ञातवास संपलेला होता। अर्जुनाने शमीच्या वृक्षावर दडवून ठेवलेली जी शस्त्र होती त्याच्यातलं आपलं गांडीव धनुष्य काढून घेतलं। असं म्हणतात की एक कंक म्हणजे युधिष्ठिर जर सोडला तर दुर्योधनाने त्याच्या मांडलिक राजांना चारही दिशांनी आक्रमण करण्याचा, उरलेल्या तीनही दिशांनी आक्रमण करण्याचा आदेश दिलेला होता। त्याप्रमाणे विराट राजाच्या ज्या सीमा होत्या त्या सर्व बाजूंनी त्यांच्यावर आक्रमण झालेलं होतं आणि कंकाच्या सांगण्याप्रमाणे एका बाजूला ज्या बाजूनी कौरव आले तिथं अर्जुन आणि उरलेल्या तीन बाजूंना भीम नकुल आणि सहदेव यांना पाठवण्यात आलं आणि चारही दिशांना विजय संपादन झाला. पांडवांनी चारही दिशांना लढाई केली. त्यात जी अर्जुनांनी लढाई केली ती कृष्णाची अप्रत्यक्ष स्पर्धाच होती एक प्रकारे. सर्व राजांच्या समक्ष जर कृष्ण शिशुपालाला मारत असेल तर मी एका वेळेला सर्व राजांना निरस्त करेन अशा भूमिकेतून अर्जुनांनी या सर्वांचा एका वेळेला पराभव केला. त्या हिरिरीमध्ये अर्जुन जे काही वागत असे किंवा वागला त्याचा अर्जुनाला आता पश्चाताप होतो आहे. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदन मया प्रमादात प्रणयेन वापी. प्रमाद अथवा प्रेम काही असो पण माझ्याकडून खरंच अनादर झाला असं अर्जुन म्हणायला लागला. पण अर्जुनाकडून झालेला अनादर हा प्रमादामुळे नव्हता. प्रमादामुळे भगवंतांचा झालेला अनादर म्हणजे कंसाकडून झालेला अनादर शिशुपालाकडून घडलेला जरासंधाकडून घडलेला दुर्योधनाकडून घडलेला. भगवंत सामोपचाराची बोलणी करण्यासाठी आलेले असताना दुर्योधन सभात्याग करून गेला आणि दुर्योधन दुःशासन कर्ण या सगळ्यांनी मिळून हा चेटके आहे हा बोलून फसवणारा आहे हा एकटा इथं आहे आपण सर्व योद्धे आहोत जर इथंच याला जेरबंद केला आणि कोठडीत टाकून दिला याला इथंच जर कैद केला तर पुढचा सगळा प्रश्नच मिटेल. धैर्यानी का होईना पण आपल्या जाळ्यात सापडलेला आहे अशा प्रकारे विचार करून दुर्योधन भगवंतांना कैद करू पाहत होता. प्रमाद होता अनादर होता. इथं जसं विश्वरूप दाखवलं तसं भगवंतांनी तिथेही आपलं विराट रूप प्रगट केलेलं होतं आणि त्या विराट रूपामध्येच अर्जुन देखील होता पांडव देखील होते सर्व यादव वीर होते. एवढंच नव्हे तर काही प्रमाणात विश्वरूप देखील तिथं प्रगट झालं आणि भगवंत म्हणाले की मी एकटा आहे असं तू समजतोस. मी एकटा कुठंच नसतो. मी जिथं असतो तिथं नेहमीच माझं विश्वरूप असतं. हा बोध आहे हे लक्षात ठेवा. आणि दुर्योधनाचा हा प्रमाद आहे. पण अर्जुन आठवायला लागला असेल की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या बाबत आपण जे काही वागलो त्याच्यात प्रमाद घडला आहे की नाही. किंचित असूया होती त्यामुळे अर्जुनाच्या मुखामध्ये प्रमाद हा देखील शब्द आला. प्रणयेन वा अपी किंवा मग प्रेम असू शकेल. प्रेमामुळे का होईना पण हे घडलं. प्रेमामुळे असं सगळं होतं हे कृष्ण हे यादव हे सख्या. स्वामीजी सांगायचे कोण रँगलर परांजपे कोणाची गोष्ट सांगायचे त्यांचं निधन झालं तेव्हा धोंडो केशव कर्वे रडले मला आता धोंड्या म्हणणारा कोणी राहिला नाही म्हणाले. सगळेजण मला इतक्या प्रेमाने बोलतात पण मला आता धोंडू म्हणणारा कोणी नाही राहिला म्हणून ते रडले. त्यांना वाईट वाटलं वयाच्या 100व्या वर्षी
प्रेमामुळे धोंडू म्हटलं जातं, प्रेमामुळे टोपण नावानी हाक मारली जाते, तसं माझ्याकडून घडलं पण काय चूक केली मी असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. तुझा महिमा जाणलेला नव्हता, तुझा महिमा न जाणल्यामुळे हे घडलं. आपण ज्याच्याशी बोलतो आहोत त्याचा महिमा माहीत नसतो, त्याचा मोठेपणा माहीत नसतो, तोपर्यंत सगळं ठीक असतं. ज्याच्या ठिकाणी खूप महिमा आहे अशी व्यक्ती देखील सततच आपल्या महिम्याच्या तोऱ्यात वागत नसते, त्यामुळे देखील महिमा समजत नाही असं घडतं. जसं लौकिक दृष्ट्या ऐहिक दृष्ट्या खूप यशस्वी मोठी मोठी अशी व्यक्ती, अशा अनेक व्यक्ती इथं बसलेल्या आहेत पण त्यांचा महिमा माहीत नसतो, जे त्यांना ओळखत नाहीत त्यांना त्यांच्याविषयी काहीच माहीत नसतं. असं असल्यामुळे सहज काही बोलणं चालणं होतं आणि जर ओळख समजली तर अरे मी तर यांना असं म्हटलो अशा प्रकारे पश्चाताप झाल्यासारखं होऊ शकतं. अर्जुनाचे हे उद्गार त्याही अर्थाने आहेत. तरी ऐसिया तूते स्वामी कहीच नेणोजी आम्ही, तू असा आहेस अशा प्रकारे आम्ही तुला कधीच ओळखलं नाही, म्हणून मी सोयरे संबंध धर्मी राहाटलो तुझसी, म्हणून सोयरे संबंधी संबंध धर्मी अशा प्रकारे मी तुझ्याशी वर्तन केलं. आहा थोर वावूर जाहले अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊन दिधले कामधेनुते. फार मोठी चूक माझ्याकडून झाली की माझ्याजवळ भरपूर साठा होता पण अमृताचा होता हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी मी सडा घातला. पाणी असावं अशा समजुतीने अमृताचा सडा जसा घालायची चूक व्हावी तसं माझ्याकडून झालं. आहा थोर वावूर जाहले अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊन दिधले कामधेनुते. किंवा एक वारिक म्हणजे जे कानात वारं भरल्यावर उधळतं असं शिंगरू छोटस वासरू, तर ते मी घेतलं आणि माझ्याजवळची कामधेनू देऊन टाकावी, कारण काय काय मस्त खोड आहे असं म्हणून मी असं टुंटून उड्या मारणारं आणि कानात वारं भरल्यानंतर उधळणारं त्याच्यावर प्रेम केलं, ते आवडून घेतलं आणि जवळची कामधेनू न जाणल्यामुळे मी देऊन टाकली. परिसाचा खडवाची जोडला, खरं म्हणजे परिसाचा पर्वत मला प्राप्त झालेला होता तुझ्या रूपाने, की फोडोनी आम्ही गाडोरा घातला, पण तो सगळा तोडून फोडून त्याचे दगड बनवून आमच्या वास्तूमध्ये पाया करता तो दगड वापरला, त्याचा पाया आम्ही केला. कल्पतरू तोडोनी केला कुंप शेता, कल्पतरू तोडला आणि शेताला कुंपण बनवलं. चिंतामणीची खाणी लागली तेने करे वोढाले वोढाळे वोल्हांडिली, तैसी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे. चिंतामणीची खाणी, एक चिंतामणी आला तर केवढं मोठं भाग्य, अशा चिंतामणींची खाण जणू आम्हाला प्राप्त झाली. तेने करे वोढाळे वोलाण दिली, पण गुरु हाकण्यासाठी म्हणून पक्षी हाकण्यासाठी उडून लावण्यासाठी म्हणून गोफणीत ते चिंतामणी ठेवून आम्ही गरगर फिरून ते मारले आणि पक्षी पळवले, काय आम्ही बहादुरी केली असेल तर. चिंतामणीची खाणी लागली तेने करे वोढाळे वोलाण दिली, वोढाळ जनावर हकलण्यासाठी म्हणून आम्ही ते चिंतामणी दगड समजून गोफणीतून फेकून मारले आणि ती सगळी खाण आम्ही वाया घालवली. तैसी तुझी जवळीक धाडिली. सांगा ती पणे म्हणून सखा सख्य भक्ती ही खूप नाजूक भक्ती आहे. जो ज्ञाता आहे सखा आहे आणि जो तितका जाणत नाही पण ज्ञात्याचा सखा आहे. ज्ञात्याला अडचण नसते पण जो जाणत नाही तर त्याच्याबाबत अडचण निर्माण होऊ शकते. कारण सहवासामुळं सांगातीपणामुळं महिमा हा नेहमीचाच होऊन जातो. ती जी जवळीक आहे त्या जवळीकेतून नेमकं शिकणं होतच नाही असं घडण्याची शक्यता असते. हे आजीचे जी पहा पा रोकडे हे आता आजच पहा. आजच काय घडलंय ते पहा. कवण झुंज हे केवढ हे हा तुझा महिमा जर लक्षात घेतला विश्वरूप जर पाहिलं तर त्यापुढे हे झुंज हे युद्ध म्हणजे काहीच नाही. खरं तर कवण झुंज हे केवढ हे येथो परब्रह्म तू उघडे सारथी केलास. उघड परब्रह्म पण सारथ्य करायला बसवलं. सारथ्याला सगळ्या आज्ञा दिल्या जातात. रथ डावीकडे घे उजवीकडे घे वेगाने घे थांबव मी सांगीन तसं तू ऐकायचंस. भगवंतांनी युद्ध न करण्यामागं भगवंतांचा एक मनोदय असा देखील होता की आपल्याशी गुप्त स्पर्धा करणाऱ्या अर्जुनाचं समाधान व्हावं आणि त्या युद्धामध्ये आपण अर्जुनाचं सारथी असावं. योद्धा आहे आणि लढू शकत नाही ही फार अडचणीची गोष्ट आहे. जेव्हा अर्जुनालाही जमत नव्हतं अशा दोन वेळेला स्वतः भगवंत रणावर उतरलेले होते. आपल्यामध्ये कोणी योद्धा नसल्यामुळे योद्धा आणि युद्ध करू शकत नाही याच्यातली अडचण आपल्याला कळणार नाही. एक खेळाडू आहे आणि राखीव म्हणून बसवलाय असं असेल तर तशीच अडचण निर्माण होते. प्रत्येक सामन्यामध्ये तू आपला बस असं जर त्याला सांगितलं आत्ता तू नकोयस टीमला आत्ता तू बसून राहा तर जसा त्रास होतो बाजूला बसणाऱ्या व्यक्तीला किंवा तुम्हाला तेही आपण कोणी खेळाडू नसल्यामुळे एखाद वेळेला कळणार नाही. याच्यातल्या खेळाडू कोण असतील त्यांना कळेल. गाडी चालवता येते चालवण्याची इच्छा आहे आणि म्हणतोय की थोड्या वेळ मी चालू का तुम्हाला आराम पडेल पण तुम्हाला चालू दिली जात नाहीये. त्यावेळेला जो त्रास होईल किती खाली खाली येता येऊ शकेल आपल्याला आपल्याला समजण्या इतपत खाली यायचं म्हटलं तर हे आजीचेची पहा पा रोकडे कवण झुंज हे केवळ हे येथं परब्रह्म तू उघडे सारथी केलासी या कौरवांची या घरा शिष्टाही धाडिलासी दातारा.
ऐसा वणिजे साठी जागेश्वरा विकिलासी मा विकिलासी आम्ही वाणिज्य तुझा योगाने आम्ही जणू वाणिज्य केलं तुझं तुला पाठवलं बघ काय होते का जरा मिटवा मिटवी करता येते का बघ युद्ध न होईल आणि आम्हाला राज्य मिळेल असं तुला करता येते का बघ तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणे चिना मी मूर्ख उपरोधुजी सन्मुख तुझसी करू तुझ्या समोर तुझा उपरोध करत होतो खरं म्हणजे योगी समाधी अवस्थेमध्ये जे सुख प्राप्त करतात ते तू आहेस तू योग्यांचं समाधी सुख आहेस पण मी समजलो नाही मी मूर्ख ठरलो यच्चाव सहार्थ यच्चाव हा सार्थ मसत्कृतोसी यत च अवसाहार्थम असत्कृतोसी थट्टा करण्यासाठी विहार शय्यासन भोजनेशु फिरत असताना तुझ्याबरोबर झोपत असताना मित्र म्हणून आसनावर बसण्याच्या वेळेला भोजनाच्या वेळेला तुझ्याशी थट्टा करण्याच्या दृष्टीने मी वर्तन केलं एकोथ तू एकटा असताना मी तुझ्याशी जसा वागलो एकोथ वा आपी अच्युत तत्समक्षम किंवा सर्व लोकांच्या देखत देखील मी तुझ्याशी असंच वागलो कारण इतर लोक ज्याला मोठा समजतात तो आपला सखा आहे असं मला दाखवायचं होतं लोकांना आश्चर्यचकित करायचं होतं की अरे कृष्णाशी तू असं बोलू शकतोस कृष्णाशी तू असं वागू शकतोस असं लोकांना समजावं आणि मग मला जरा बरं वाटावं म्हणून तुझा असत्कार केला यच्चावसाहार्थम असत्कृतोसी विहारशय्यासन भोजनेषु एकोथवाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वाम अहम प्रमेयम हे माप नसलेल्या अप्रमेय अशा परमात्म्या तू त्याबाबत मला क्षमा करावीस तू या विश्वाची अनादि आदि बैससी जिये सभासदी तिये सोयरी की चिया संबंधी रई बोलो खरं म्हणजे तू या विश्वाचा अनादि असताना विश्वाच्याही प्रारंभी तू असताना ज्या सभासदांमध्ये तू बसलेला असशील तिथं मी येत असे कोणत्याही सभेमध्ये जिथं तू बसलेला असशील तेथे सोयरी की जिया संबंधी रळी बोलो आणि तिथं आपली सोयरी काय आहे असं दाखवण्यासाठी म्हणून रळी बोलो तुला उलट सुलट बोलत असे विपाये रावळा येवो तरी तुझे मी अंगे मानू पावो क्वचित तुझ्या रावळाला येत असे तेव्हा तुझ्याकडून मला मान मिळत असे न मानिसी तरी जावं रुसोनीस लगी आणि एखाद्याला तू कोणत्या कामात गुंतलेला असशील माझा मान करायला तर राहून गेला विसरलास तर सलगीच्या नात्याने मी रुसून निघून जात असे तडक निघून जात असे पाया लागोनी बुझावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही
आणि मग असे रुसत असू की तू आमच्याकडे येऊन आमचे पाय धरून आमची बुझावणी केली पाहिजेस. अशा प्रकारची अनेक कर्म अनेक वेळेला आम्ही केली की मी रुसून जावं मग तू माझ्या घरी यावंस, माझे पाय धरावेस आणि म्हणावंस की का रुसलास, का रागावलास, रागू नकोस, माझा हेतू तसा नव्हता असं तुझ्याकडून मी वदवून घेत असे. सजनपणाची या वाटा तुझं पुढे बैसे उभं राटा. शहाणपणाची घमेंड माझ्या ठिकाणी अशी होती की तुझ्यासमोर मी तुझ्याकडे पाठ करून देखील बसत असे असं अर्जुन म्हणतो. सजनपणाची या वाटा तुझं पुढे बैसे उभं राटा हा पाडू काय वैकुंठा, खरी चुकलो आम्ही. ही काय आमची योग्यता होती का? पण आता काही इलाज नाही, आम्ही चुकलो असं अर्जुन म्हणतो आहे. देवेसी कोलकाठी धरू, देवाबरोबर दांडपट्टा खेळू, आखाडा झोंबालोंबी करू, आखाड्यामध्ये शड्डू ठोकून कुस्ती करू तुझ्याशी, सारी खेळता आविष करू आणि सारीपाठ खेळत असताना तुझ्या अंगावर ओरडत असे, तिरस्काराने तुझ्याशी बोलत असे, निकरेही भांडो आणि हातघाईवर येऊन कधी कधी तुझं आणि माझं भांडण होईल असा मी तुझ्या अंगावर धावून येत असे. सांगते उरावरी मागो, जे भगवंतांनी जो वर मागितला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्जुनाच्या आणि माझ्या सख्यत्वामध्ये कधीही किंतु निर्माण न होवो, याचं कारण अर्जुनाची ही मानसिकता ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. भगवंतांचं एक विशिष्ट वर्तन असेल, पण अर्जुनाचं भगवंतांशी कसं होतं वर्तन, असं असलं तरीही, इन स्पाइट ऑफ दॅट, असं असेल तरी देखील आमच्यामध्ये कधीही वितुष्ट न होवो असं भगवंत मागणं मागताहेत. अर्जुन कसा वागत होता हे अर्जुनाच्या मुखातूनच अर्जुन सांगतो आहे. देवेसी कोल काठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता आविष करू, निकरेही भांडो, चांगते उराउरी मागो. आणि जे चांगलं असेल, तुझ्याकडे काही चांगलं दिसलं की लगेच मी मागत असे की हे मला पाहिजे असं म्हणत असे. अरे तू पेन घेतलंस, कधी घेतलंस, दे तुझं पेन मला असं. अशा प्रकारे तुझी प्रत्येक चांगली वस्तू आपल्याला पाहिजे असं आपण करत असू असं अर्जुन म्हणतोय. देवासी की बुद्धी सांगो, आणि तुला शहाणपणा तर अनेक वेळेला मी सांगितला. एवढंच नव्हे तर या भगवद्गीतेचा जो प्रारंभ आहे तेव्हा अर्जुनाची जी आर्ग्युमेंट्स आहेत, तर त्या आर्ग्युमेंट्सच्या वेळेला देखील भगवंतांना तो शहाणपणाच सांगत होता. देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही, आणि जर तू ऐकलं नाहीस तर म्हणत असू की तुझा माझा संबंध तरी काय, तू कोण आमचा लागून गेलास. प्रेमळांमध्ये हा प्रश्न आहे, हा प्रश्न सर्वात शेवटचा असतो प्रेमळांच्या संभाषणामध्ये. नाहीतरी तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये असं म्हणणं, नाहीतरी आम्ही तुझे कोण लागतो असा प्रश्न. मग त्यांनी म्हणायचं की असं कसं असेल, ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवन न समाये, जी नेणताची की पाये शिवतले तुझे. त्रिभुवनामध्ये बसणार नाही असा अपराध आहे.
जी मेहनताची की पाये शिवतले तुझे, तुला संपूर्ण जाणलेला नाहीये तरी देखील आता मात्र तुझे पाय मी धरतो. देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगूनची बैसे. जेवणाच्या वेळेला देव माझ्या करता पानावर ताटकळत बसलेले असत की अर्जुन येऊन देत मग सुरुवात करू. परी माझा निसुग गर्व अवधारी, पण माझा फुकटचा गर्व मी असा अनेक वेळेला केला जे फुगूनची बैसे. जे मी फुगून बसत असे नाही जेवायला येणार असं म्हणत असे आणि तुला ताटकळत ठेवत असे. देवाची या भोगायतनी खेळता आशंकेना मनी, जी रिगोनिया शयनी सरीसा पहुडे. आणि किती मोठ्या मोठ्या मी चुका केल्या, तुझ्या अंतपुरात गेलो, तुझ्या विलासगृहामध्ये गेलो आणि तिथं वावरत राहिलो. देवाची या भोगायतनी खेळता आशंकेना मनी, कारण हे आपलंच आहे ना, आपला सखा आहे, आपलं आणि पराव काय ठेवायचे, म्हणून मी तुझ्या घरात सर्व ठिकाणी वावरत राहिलो असं अर्जुन म्हणतोय. जी रिगोनिया शयनी सरीसा पहुडे, आणि तुझ्या पलंगावर येऊन तुझ्या बरोबर मी झोपत देखील असे. कृष्ण म्हणून हाकारीजे यादवपणे तू ते लेखीजे, कृष्ण म्हणून तुला हका मारत असे, यादवपणे म्हणजे क्षत्रियांच्या पेक्षा खालचा समाज यादव समाज हा, शिशुपाल शिशुपालाचा तोच आक्षेप होता की इथं सगळे क्षत्रिय जमलेले असताना या गवळ्याला इथं कशाला बोलवला, हा यादव आहे, हा गवळी आहे, हा आमच्यापेक्षा खालचा आहे असा शिशुपालाचा आक्षेप होता. यादवपणे तू ते लेखीजे, कर्ण म्हणणं ठीक आहे, सूतपुत्र प्रत्येक वेळेस जर आठवण करून दिली तर, तसं तुला मी यादव म्हणून अनेक वेळेला हाका मारलेले आहेत, कारण मी क्षत्रिय होतो तुझ्यासमोर. खरी ही नाती इतकी चमत्कारिक असतात की वसुदेवांची बहीण कुंती क्षत्रियांकडे दिलेली होती असं असताना देखील तुला मी खालचाच मानत होतो असं अर्जुन कबूल करतो आहे. आपली आण घाली जे जाता तुझं आणि तू कामाकरता काही बाहेर चालला असशील तर तुला बाहेर जाण्यापासून अनेक वेळेला रोखलेलं आहे माझी शपथ, जाऊ नकोस असं म्हणून. मज एका सनी बैसणे का तुझा बोलू न मानणे, हे वोतटी चेनी दाटपणे बहुत घडले. फार घसटण झाली तुझी आणि माझी, त्यामुळं तुझ्याबरोबर एका आसनावर बसलो, तुझं बोलणं ऐकलं नाही, हे वोतटी चेनी दाटपणे अति अति घसटण झाल्यामुळं अनेक वेळेला असंच घडलं. म्हणून काय आता निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधाची. सर्व अपराधांची मी राशी आहे. लक्षात घ्या की अर्जुनाला मोठेपणा समजलेला आहे. मोठेपणा समजल्यामुळे अर्जुन अशा रीतीने वर्तन करतो आहे, वागतो आहे, माफी मागतो आहे, क्षमा मागतो आहे. या लागी पुढा अथवा पाठी, जिये राहाटलो बहुवे वोखटी, तिये मायेची या परीपोटी. सामावी प्रभू, तुझ्या समक्ष किंवा तुझ्या पाठी माग तुझ्या बरोबर जे वाईट वर्तन मी केलं करू नये असं वर्तन केलं, प्रेमाच्या प्रेमापोटी तू माझं सगळं वर्तन माझ्या सकट सामावून घे. जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे, तिये सामाविजे ती सिंधू जळे आन उपायो नाही. गढूळ पाणी घेऊन जेव्हा नदी येते तेव्हा समुद्र तशाही परिस्थितीत त्या नदीला स्वीकारतो, आन उपाय नाही, दुसरा कुठलाही उपाय जसा नसतो. तैसी प्रीती का प्रमादे देवेसी मज विरुद्धे बोलविली, तिये मुकुंदे उपसाहावीज. हे मुकुंदा तू हे सर्व सहन कर आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूत ग्रामा. तुझ्या क्षमानी सर्व भूत ग्रामांना क्षमा प्राप्त होते. म्हणून जी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा की जो जिया अपराधासी. शरणागत असलेल्या माझ्या अपराधांना तू क्षमा करावीस असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओ